दशक 15 समास 6 चातुर्य विवरण। श्री राम पीतापासून कृष्ण झाले, भूमंडळी विस्तारले, तेणे विणव मजले हे तो घडेना श्रीराम। आहे तरी स्वल्प लक्षण सर्वत्रांशी साठवण, अधम आणि उत्तम गुण तेथेच वसती असती श्रीराम। महीसुत सरसाविला सरसाऊनी द्विधा केला, उभयेता मिळवून चालिला कार्ये भाग श्रीराम। श्वेता श्वेतास गाठी पडता, मध्ये कृष्ण मिश्रित होता, इह लोक सार्थकता होत आहे श्रीराम। विवरता याचा विचार मूर्ख तोची होये चतुर, सद्य प्रचित साक्षात्कार परलोकींचा श्रीराम। सकळास जे मान्य तेची होतसे सामान्य, सामान्यास अनन्य होई जेत नाही श्रीराम। उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा अदृष्टीची गुप्त रेखा, चत्वार अनुभव सारिखा होत नाही श्रीराम। 14 पीड्यांचे पवाडे सांगती ते शहाणे की वेडे, एक त्याने घडे की न घडे ऐसे पाहावे श्रीराम। रेखा तितुकी पुसोन जाते प्रत्यक्ष प्रत्यया येते, डोळे झाकणी करावी ते काये निमित्त श्रीराम। बहुतांसे बोली लागले ते प्राणी अनुमानी बुडाले, मुख्य निश्चये चुकले प्रत्ययाचा श्रीराम। उदंडाचे उदंड ऐकावे परी ते प्रत्यये पाहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी श्रीराम। कोणाशी न होय म्हणो नये समजावे अपाये उपाये, प्रत्यये घ्यावा बहुत काये बोलोनिया श्रीराम। माणूस हिंकाड आणि कच्चे मान्य करावे तयाचे, येणे प्रकारे बहुतांसे अंतर राखावे श्रीराम। अंतरी पीळ पेच वळसा तोची वाढवी बहुवसा, तरी मग शहाणा कैसा नेऊ नेणे श्रीराम। वेडे करावे शहाणे तरीच जिणे श्लाघ्यवाणे, उगेच वादांग वाढवणे हे मूर्खपणा श्रीराम। मिळोन जाऊन मेळवावे पडी घेऊन उलथावे, काहीच कळोने दावे विवेक बळे श्रीराम। दुसऱ्याचे चालणी चालावे, दुसऱ्याचे बोलणी बोलावे, दुसऱ्याचे मनोगते जावे मिळोनिया श्रीराम। जो दुसऱ्याच्या हितावरी तो विपट कहीच न करी, मानत मानत विवरी अंतरतयाचे श्रीराम। आधी अंतर हाती घ्यावे मग हळूहळू कलावे, नाना उपाये न्यावे परलोकाशी श्रीराम। हिंकाडास हिंकाड मिळाला तेथे गलबलाची जाला, कळ्हो उठता चातुर्याला ठाव कैचा श्रीराम। उगीच करीती बडबड परी करून दाखवणे हे अवघड, परस्थळ साधणे जड कठीण आहे श्रीराम। धके चपेटे सोसावे नीच शब्द साहात जावे, प्रस्तावोन परावे आपले होती श्रीराम। प्रसंग जाणोनी बोलावे जाणपण काहीच न घ्यावे, लीनता धरून जावे जेथ तेथे श्रीराम। कुग्रामे अथवा नगरे पाहावी घरांची घरे, भिक्षात मिसे लहान थोरे परीक्षून सोडावी श्रीराम। बहुती काहीतरी सापडे विचक्षण लोकी मित्री घडे, उगेच बैसता काहीच न घडे फिरणे विवरणे श्रीराम। सावधपणे सर्व जाणावे वर्तमान आधीच घ्यावे, जाऊ ये तिकडे जावे विवेके सहित श्रीराम। नाना जिनस पाठांतरे निवती सकळांशी अंतरे, लेहोन देता परोपकारे सीमा सांडावी श्रीराम। जैसे जयास पाहिजे तैसे तयास दीजे, तरी मग श्रेष्ठचे होई जे सकळा मान्य श्रीराम। भूमंडळी सकळास मान्य तो म्हणे नये सामान्य, कित्येक लोक अनन्य तया पुरुषासी श्रीराम। ऐशी चातुर्याची लक्षणे चातुर्ये दिग्विजये कर्णे मगतयास काये उणे जेथ तेथे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्य विवरण नाम समास सहावा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ। दशक 15 समास 7 अर्धोर्ध निरूपण अधोर्ध निरूपण। श्रीराम नाना विकारांचे मूळ ते हे मूळ मायाच केवळ अचंचळी जे चंचळ सूक्ष्म रूपे श्रीराम मूळ माया जाणीवेची मुळींच्या मूळ संकल्पाची ओळखी षट गुणेश्वराची येण्याची न्याये श्रीराम प्रकृती पुरुष शिवशक्ती आर्धनारी नटेश्वरी म्हणती परीते आवघी जगज्योती मूळ त्यासी श्रीराम संकल्पाचे जे चळण तेची वायोचे लक्षण वायो आणि त्रिगुण आणि पंचभूते श्रीराम पाहाता कोणी एक वेल त्याच्या मुळ्या असती खोल पत्रे पुष्पे फळे केवळ मुळाच पाशी श्रीराम याही वेगळे नाना रंग आकार विकार तरंग नाना स्वादांतरंग मुळामधी हे श्रीराम तेची मूळ फोडून पाहाता काहीच नाही वाटे आता पुढे वाढता वाढता दिसो लागे श्रीराम कड्यावरी वेल निघाला अधोमुखे बळे चालिला फापा वोन पुढे आला भूमंडळी श्रीराम तैसी मूळ माया जाण पंचभूते आणि त्रिगुण मुळी आहेत हे प्रमाण प्रत्यये जाणावे श्रीराम अखंड वेल पुढे वाढला नाना विकारी शोभला विकारांचा विकार झाला असंभाव्य श्रीराम नाना फडगरे फुटली नाना जुंबाडे वाढली अनंताग्रे चालिली सृष्टीमध्ये श्रीराम कित्येक फळे ती पडती सवेची आणीक निघती ऐसी होती आणि जाती सर्व काळ श्रीराम एक वेलची वाळले पुन्हा तेथेच फुटले ऐसे आली आणि गेली किती एक श्रीराम पाने झडती आणि फुटती पुष्पे फळे तेणे चिरीती मध्ये जीव हे जगती असंभाव्य श्रीराम अवघा वेलच करपतो मूळापासून पुन्हा होतो ऐसा अवघा विचार जो तो प्रत्यक्ष जाणावा श्रीराम मूळ खाणून काढिले प्रत्यये ज्ञाने निर्मूळ केले तरी मग वाढण्याची राहिले सकळ काही श्रीराम मुळी बीज सेवटी बीज मध्ये जळरूप बीज ऐसा हा स्वभाव सहज विस्तारला श्रीराम मुळामधील ज्या गोष्टी सांगता हे बीज सृष्टी जेथील अंश तेथे कष्टी न होता जातो श्रीराम जातो येतो पुन्हा जातो ऐसा प्रत्यावृत्ती करीतो परंतु आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे श्रीराम न घडे ऐसे जरी म्हणावे तरी काहीतरी लागे जाणावे अंतरीच परीठावे सकळा सकैचे श्रीराम तेणे सीच कार्यभाग करीती परंतु तयास नेणती दिसे नाते काये करीती बापुडे लोक श्रीराम विषये भोग तेणेची घडे तेणे विण काहीच न घडे स्थूळ सांडून सूक्ष्मी पवाळे ऐसा पाहिजे श्रीराम जे आपलेची अंतर तद्रूपची जगदांतर शरीर भेदाचे विकार वेगळाले श्रीराम आंघोळीची आंघोळी सवेदना एकीची एकी सकळेना हात पाये अवेवनाना येण्याची न्याये श्रीराम अवेवाचे अवेव नेणे मा तो परांसे काये जाणे परांतर या कारणे दंड जाणवेना श्रीराम एकाची उदके सकळ वनस्पती नाना अग्रे भेद दिसती खुडिली तितुकीत सुकती येरे ते टवटबीत श्रीराम येणेची न्याये भेद झाला कळेना एकाचे एकाला, जाणपणे आत्मयाला भेद नाही श्रीराम। आत्मत्वी भेद दिसे, देह प्रकृती करिता भासे, तरी जाणतची असे बहुतेक श्रीराम। देखोन एकोन जाणती, शहाणे अंतर परीक्षिती, धूर्त ते अवघेच समजती गुप्त रूपे श्रीराम। जो बहुतांचे पालन करी, तो बहुतांचे अंतर विवरी, धूर्तपणे ठाऊ के करी सकळ काही श्रीराम। आधी मनोगत पाहाती, मग विश्वास धरिती, प्राणी मात्र येणे रीती वर्तता हे श्रीराम। स्मरण मागे विस्मरण, रोकडी प्रचित प्रमाण, आपले ठेवणे आपण चुकता हे श्रीराम। आपलेच आपणा स्मरेना, बोलिले ते आठवेना, उठती अनंत कल्पना ठाऊ क्या कैच्या श्रीराम। ऐसे हे चंचल चक्र, काही नीट काही वक्र, जाला रंक अथवा शक्र, तरी स्मरणास्मरणे श्रीराम। स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव, स्मरण विस्मरणे मानव वर्तती याता श्रीराम। म्हणोनी देवी आणि दानवी, संपत्ती द्विधा जाणावी, प्रचित मानसी आणावी विवेके सहित श्रीराम। विवेके विवेक जाणावा, आत्म्याने आत्मा ओळखावा, नेत्रे नेत्रची पाहावा दर्पणींचा श्रीराम। स्थूळे स्थूळ खाजवावे, सूक्ष्मे सूक्ष्म समजावे, खुणेने खुणेशी बाणावे अंतर्यामी श्रीराम। विचारे जाणावा विचार, अंतरे जाणावे अंतर, अंतरे जाणावे परांतर होऊन या श्रीराम। स्मरणा माझी विस्मरण, हेची भेदाचे लक्षण, एकदेशी परिपूर्ण होत नाही श्रीराम। पुढे शिके मागे विसरे, पुढे उजेडे मागे अंधारे, पुढे स्मरे मागे विस्मरे सकळ काही श्रीराम। तुर्या जाणावी स्मरण, सुषुप्ती जाणावी विस्मरण, उभयेता शरीरी जाण वर्तती याता श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अधोर्ध निरूपण नाम समास सात्वा, श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक पंधरावा, समास आठवा, सूक्ष्म जीव निरूपण। श्रीराम रेणूहून सूक्ष्म किडे, त्यांचे आयुष्य निपटची थोडे, युक्ती बुद्धी तेनेची पाडे तयामध्ये श्रीराम। ऐसे नाना जीव असती, पाहो जाता न दिसती, अंतःकरण पंचकाची स्थिती तेथेच आहे श्रीराम। त्यापुरते त्यांचे ज्ञान, विषय इंद्रिय समान, सूक्ष्म शरीरे विवरोन पाहातो कोण श्रीराम। त्यास मुंगी महाथोर, नेणो चालिला कुंजर, मुंगी समुताचा पूर, ऐसे बोलती श्रीराम। ते मुंगी समान शरीरे, उदंडासती लहान थोरे, समस्ता मध्ये जीवेश्वरे वस्ती की जय श्रीराम। ऐसिया किड्यांचा संभार, उदंड दाटला विस्तार, अत्यंत साक्षपी जो नर तो विवरो न पाहे श्रीराम। नाना नक्षत्री नाना किडे, त्यास भासती पर्वता येवढे, आयुष्य ही तेणेची पाडे उदंड वाटे श्रीराम। पक्षा येवढे लहान नाही, पक्षा येवढे थोर नाही, सर्पाणी मछपाही येणेची पाडे श्रीराम। मुंगी पासून थोर थोरे, चढती वाढती शरीरे, त्यांची निर्धारिता अंतरे कळो येती श्रीराम। नाना वर्ण नाना रंग, नाना जीवनांचे तरंग, एक सुरंग एक विरंग, किती म्हणवनी सांगावे श्रीराम। एके सुकुमारे एके कठोरे, निर्माण केली जगदेश्वरे, सुवर्णासारिखी शरीरे दैदिप्यमाने श्रीराम। शरीर भेदे, आहार भेदे, वाचा भेदे, गुण भेदे, अंतरी वसिजे अभेदे, एक रूपे श्रीराम, एक त्रासके, एक मारके, पाहो जाता नाना कौतुके, किती एक अमोलिके, सृष्टी मध्ये श्रीराम, ऐसी अवघी विवरो न पाहे, ऐसा प्राणी कोण आहे, आपुल्या पुरते जाणो न राहे, किंचित मात्र श्रीराम, नवखंड हे वसुंधरा, सप्तसागरांचा फेरा, ब्रह्मांडा बाहेरील नीरा, कोण पाहे श्रीराम, त्या नीरामध्ये जीव असती, पाहो जाता असंख्याती, त्या विशाळ जीवांची स्थिती कोण जाणे श्रीराम, जेथे जीवन तेथे जीव, हा उत्पत्तीचा स्वभाव, पाहाता याचा अभिप्राव, उदंडासे श्रीराम, पृथ्वी गर्भी नाना नीरे, त्या नीरामध्ये शरीरे, नाना जिनस लहान थोरे, कोण जाणे श्रीराम, एक प्राणी अंतरिक्ष असती, तेही नाही देखिली क्षिती, वरीच्या वरी उडोन जाती, पक्ष फुटल्यानंतरे श्रीराम, नाना खेचरे आणि भूचरे, नाना वनचरे जळचरे, 84 योनी प्रकारे, कोण जाणे श्रीराम, उष्ण तेज वेगळे करूनी, जेथे तेथे जीवयोनी, कल्पने पासुनी होती प्राणी, कोण जाणे श्रीराम, एक नाना सामर्थ्ये केले, एक इच्छे पासुनी जाले, एक शब्दासरीचे पावले, श्वापदेह श्रीराम, एक देह बाजीगरीचे, एक देह बोडंबरीचे, एक देह देवतांचे, नाना प्रकारे श्रीराम, एक क्रोधापासुनी जाले, एक तपापासुनी जन्मले, एक उश्रापे पावले, पूर्वदेह श्रीराम, ऐसे भगवंतांचे करणे, किती म्हणून सांगणे, विचित्र मायेच्या गुणे, होत जाते श्रीराम, नाना अवघड करणी केली, कोणी देखिली ना ऐकिली, विचित्र कळा समजली, पाहिजे सर्वई श्रीराम, थोडे बहुत समजले, पोटापुरती विद्या शिकले, प्राणी उगेच गर्वे गेले, मी ज्ञाता म्हणोनी श्रीराम, ज्ञानी एक अंतरात्मा, सर्वामध्ये सर्वात्मा, त्याच्या कळावया महिमा, बुद्धी कैची श्रीराम, सप्त कंचुक ब्रह्मांड, त्यात सप्त कंचुक पिंड, त्या पिंडामध्ये उदंड, प्राणी असती श्रीराम, आपल्या देहातील न कळे, माते अवघे कैचे कळे, लोक होती उतावळे, अल्पज्ञाने श्रीराम, अनुरेणा ऐसे जिनस, त्यांचे आम्ही विराट पुरुष, आमचे उदंडचे आयुष्य, त्यांच्या हिसेबे श्रीराम, त्यांच्या रीती त्यांचे दंडक, वर्तायाचे असती अनेक, जाणे सर्वही कौतुक, ऐसा कैचा श्रीराम, धन्य परमेश्वराची करणी, अनुमानेना अंतकरणी, उगीच अहंता पापिणी, वेढालावी श्रीराम, अहंता सांडून विवरणे, कित्येक देवाचे करणे, पाहाता मनुष्याचे जिणे, थोडे आहे श्रीराम, थोडे जिणे अर्धपुडी काया, गर्व करीती रडाया, शरीर आवघे पडाया, वेळ नाही श्रीराम, कुश्चिळ ठारी जन्मले, आणि कुश्चिळ रसेच वाढले, या समणती थोरले, कोण्या हिसेबे श्रीराम, कुश्चिळ आणि क्षणभंगूर, अखंड वेथा चिंतातुर, लोक उगेच म्हणती थोर, वेडपणे श्रीराम, काया माया दो दिसांची, आदियंती अवघीचीची, झाका तापा करून उगीची, थोरी वदाविती श्रीराम, झाकिले तरी उपंढर पडे, दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे, जो कोणी विवेके पवाडे, तोची धन्य श्रीराम, उगेची कायसा तंडावे, मोडा अहंतेचे पुंडावे, विवेके देवास दुंडावे, हे उत्तमोत्तम श्रीराम, इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्मजीव निरूपण नाम समास आठवा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ। दशक पंधरावा समास नववा पिंडोत्पत्ती निरूपण श्रीराम चौखाणीचे प्राणी असती अवघे उदकेची वाढती ऐसी होती आणि जातीय संख्यात श्रीराम तत्वांचे शरीर झाले अंतरात्म्या सगट वळले त्याचे मूळ जो शोधिले तो उदकरूप श्रीराम शरत्काळींची शरीरे पीळ पीळो झिरपती नीरे उभयेरे ते एकत्रे मिसळती रक्ती श्रीराम अन्नरस देहरस रक्तरे ते बांधे मूस रसद्वये सावकास वाढो लागे श्रीराम वाढता वाढता वाढले कोमळाचे कठीण झाले पुढे उदक पैसावले नाना अवेवी श्रीराम संपूर्ण होता बाहेरी पडे भूमी सपडता मगते रडे अवघ्याचे अवघेच घडे ऐसे आहे श्रीराम कुडी वाढे कुबुद्धी वाढे मुळापासून अवघेच घडे अवघेचे मोडे आणि वाढे देखत देखता श्रीराम पुढे अवघियांचे शरीर दिवसे दिवस झाले थोर सुचो लागला विचार काही काही श्रीराम फळामध्ये बीज आले तेणे न्याये तेधे झाले ऐकता देखता उमजले सकळ काही श्रीराम बीजे उदके अंकुरती उदक नसता उठो न जाती एके ठाई उदक माती होता बरे श्रीराम दोही मध्ये असता बीज भिजो न अंकुर सहज वाढता वाढता पुढे रीज उदंडा हे श्रीराम इकडे मुळ्या धावा घेती तिकडे अग्रे हेलावती मुळे अग्रे द्विधा होती बीजापासून श्रीराम मुळ्या चालिल्या पाताळी अग्रे धावती अंतराळी नाना पत्री पुष्पी फळी लगडली झाडे श्रीराम फळावडील सुमने सुमनावडील पाने पानावडील अनुसंधाने काष्ठे यावघी श्रीराम काष्ठावडील मुळ्या बारीक मुळ्यावडील ते उदक उदक आळोन कौतुक भूमंडळाचे श्रीराम याची ऐसी आहे प्रचिती तेव्हा सकळा वडील जगती जगती वडील मूर्ती आपो नारायणाची श्रीराम तया वडील अग्निदेव अग्निवडील वायो देव वाये देवा वडील स्वभाव अंतरात्म्यांचा श्रीराम सकळा वडील अंतरात्मा त्यासी नेणे तो दुरात्मा दुरात्मा म्हणजे दुरीयात्मा अंतरला जया तया श्रीराम जवळी असोन चुकले प्रत्ययास नाही सोकले उगेची आले आणि गेले देवाच करिता श्रीराम म्हणून सकळा वडील देव त्यासी होता अनन्य भाव मग हे प्रकृतीचा स्वभाव पालटो लागे श्रीराम करी आपुला व्यासंग कदापि नवे ध्यानभंग बोलणे चालणे वेग पडोचणे दी श्रीराम जे वडिली निर्माण केले ते पाहिजे पाहिले काये काये वडिली केले किती पाहावे श्रीराम तो वडील तेथे चेतला तोची भाग्य पुरुष झाला अल्पचेतने तयाला अल्पभाग्य श्रीराम तया नारायणाला मनी अखंड आठवावे ध्यानी मग ते लक्ष्मी तयापासुनी जाईल कोठे श्रीराम नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी या कारणे तोषवावी कोणी तरी काया श्रीराम उपासना शोधून पाहिली तो ते विश्वपाळिती झाली नकळे लीळा परीक्षिली न वचे कोणा श्रीराम देवाची लीळ देवे विण आणिक दुसरा पाहे कोण पाहणे तितुके आपण देवची असे श्रीराम उपासना सकळा ठाई, आत्मा राम कोठे नाही, या कारणे ठाई ठाई रामे आटोपिले श्रीराम। ऐशी माझी उपासना आणिता नये अनुमाना, नेऊन घाली निरंजना पैलीकडे श्रीराम। देवाकरिता कर्मे चालती, देवाकरिता उपासक होती, देवाकरिता ज्ञानी असती किती एक श्रीराम। नाना शास्त्रे नाना मते, देवची बोलिला समस्ते, नेमका नेमक वेस्ता वेस्ते कर्मानुसार श्रीराम। देवास अवघे लागे करावे, त्यात घेऊ ये तितुके घ्यावे, अधिकारा सारखे चालावे म्हणजे बरे श्रीराम। आवाहन विसर्जन ऐसेची बोलिले विधान, पूर्वपक्ष झाला येथून सिद्धांत पुढे श्रीराम। वेदांत सिद्धांत धादांत प्रचित प्रमाण नेमस्त, पंचीकरण सांडून हित वाक्यार्थ पाहावा श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पिंडोत्पत्ती निरूपण नाम समास नववा, श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक 15 समास 10 सिद्धांत निरूपण। श्रीराम गगनी अवघेची होत जाते, गगनाईसे तगे नाते, निश्चळी चंचळ नानाते, येणेची नाये श्रीराम। अंधार दाटला बळे, वाटे गगन जाले काळे, रवी किरणे ते पिवळे, सेवेची वाटे सवेची वाटे श्रीराम। उदंड हिव जेव्हा पडिले, गमे गमन गगन थंड झाले, उष्ण झळेने वाळले ऐसे वाटे श्रीराम। ऐसे जे काही वाटले ते जाले आणि गेले, आकाशा सारिखे तगले हे तो घडेना श्रीराम। उत्तम जाणिवेचा जिनस समजोन पाहे सावकास, निराभास ते आकाश भास मिथ्या श्रीराम। उदक पसरे वायो पसरे, आत्मा अत्यंतची पसरे, तत्वे तत्व अवघेची पसरे अंतर्यामी श्रीराम। चळते आणि चळे नाते, अंतरी अवघेची कळते, विवरणेची निवळते प्राणी मात्रासी श्रीराम। विवरता विवरता शेवटी, निवृत्तीपदी अखंड भेटी, जालियाने तुटी होणार नाही श्रीराम। जेथे ज्ञानाचे होते विज्ञान आणि मनाचे होते उन्मन, तत्वनिर्शनी अनन्य विवेके होते श्रीराम। वडिलास शोधून पाहिले तो चंचळाचे निश्चळ झाले, देवभक्त पण गेले तये ठाई श्रीराम। ठाव म्हणता पदार्थ नाही, पदार्थ मात्र मुळी नाही, जैसे तैसे बोलो काही कळावया श्रीराम। अज्ञान शक्ती निरसली ज्ञानशक्ती मावळली, वृत्ती शून्य कैसी झाली स्थिती पाहा श्रीराम। मुख्य शक्तीपात तो ऐसा नाही चंचळाचा वळसा, निवांती निवांत कैसा निर्विकारी श्रीराम। चंचळाची विकार बालटे ते चंचळची जेथे आटे, चंचळ निश्चळ घनवटे हे तो घडेना श्रीराम। महावाक्याचा विचारू तेथे संन्याशास अधिकारू, दैवी कृपेचा जो नरू तोही विवरोन पाहे श्रीराम। संन्यासी म्हणजे षडन्यासी, विचारवंत सर्व संन्यासी, आपली करणी आपणाशी निश्चयेशी श्रीराम। जगदीश बोलल्यावरी तेथे कोण अनुमान करी, आता असोहे विचारी विचार कर जाणती श्रीराम। जे जे विचारी समजले ते निसंग होऊन गेले, देहाभिमानी जे उरले ते देहाभिमान रक्षती श्रीराम। लक्षी बैसले अलक्ष उडोन गेला पूर्वपक्ष हेतुरूपे अंतरसाक्ष तोही मावळला श्रीराम आकाश आणि पाताळ दोन्ही नामे अंतराळ काढिदा दृश्याचे चढळ अखंड झाले श्रीराम ते तो अखंडचे आहे मन उपाधी लक्षून पाहे उपाधी निराशेस आहे शब्द कैसा श्रीराम शब्द पर कल्पने पर मन बुद्धी अगोचर विचारे पाहावा विचार अंतर्यामी श्रीराम पाहता पाहता कळो येते कळले तितुके व्यर्थ जाते अवघड कैसे बोलावे ते कोण्या प्रकारे श्रीराम वाक्यार्थ वाच्यांश शोधिला अलक्षी लक्षांश बुडाला पुढे समजोन बोला कोणीतरी श्रीराम शाश्वतास शोधीत गेला तेने ज्ञानी साच झाला विकार सांडून मिळाला निर्विकारी श्रीराम दुःस्वप्न उदंड देखिले जागे होता लटिके झाले पुन्हा जरी ते आठविले तरी ते मिथ्या श्रीराम प्रारब्ध योगे देह असे असे अथवा नासे विचार अंतरी बैसे चळेना ऐसा श्रीराम बीज अग्नीने भाजले त्याचे वाढणे खुंटले ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज श्रीराम विचारे निश्चळ झाली बुद्धी बुद्धी पाशी कार्यसिद्धी पाहा तावडिलांची बुद्धी निश्चळी गेली श्रीराम निश्चळास ध्यातो तो निश्चळ चंचळास ध्यातो तो चंचळ भूतास ध्यातो तो केवळ भूत होये श्रीराम जो पावला शेवटवरी तयास हे काहीच न करी अंतर्निष्ठा बाजी गरी तैसी माया श्रीराम मिथ्या ऐसे कळो आले विचाराने सदृढ झाले अवघे भयेच उडाले अकस्मात श्रीराम उपासनेचे उत्तीर्ण व्हावे भक्तजने वाढवावे अंतरी विवेके उमजावे सकळ काही श्रीराम इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास दहावा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ।